एवढा प्रेम करतोस?
मी जे करतो त्याला प्रेम नाही, वेड म्हणतात.
श्वासातला परिमळ मागते.